ओम शांती। पूर्वीच्या काळी ऋषी मुनींनी जे वेदशास्त्र ग्रंथ वगैरे लिहिले ते त्या काळामध्ये त्यांनी झाडांच्या पानांवर किंवा मोडी भाषेमध्ये ते लिहून ठेवलेले होते। त्यानंतर ज्यांनी त्याचं रूपांतर केलं, ट्रान्सलेशन केलं, ते करत असताना ते रूपांतर करणाऱ्यांनी सुद्धा आपल्या आपापल्या पद्धतीने त्याला रूपांतरित केलं। ज्या लोकांनी ते वाचन केलं तर वाचत असताना सुद्धा प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने त्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, आपापल्या बुद्धीच्या कपॅसिटीप्रमाणे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला। जसं शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे की 84 लक्ष योनी। आता 84 लक्ष योनी याचा अर्थ, याच्यामध्ये जो लक्ष शब्द आहे, तर लक्ष म्हणजे काय तर लाखो असा लावला गेला। मग त्याच्यावर चिंतन केलं गेलं की 84 लाख योनी कोणत्या असतील मग नेमक्या। मग एक तर मानव योनी आहे, मग 84 लाख कोणत्या, तर मग कुत्रा, मांजर, किडा, मुंगी, वाघ, सिंह, हत्ती या असू शकतील। आणि मनुष्य जो आहे तो या सर्व योनीतून फिरून शेवटी पुन्हा त्याला मानव जन्म प्राप्त होतो। जनरली असा अर्थ लावला गेला, परंतु ईश्वर आपल्याला हे सांगत आहेत की लक्षचा अर्थ फक्त लाखोच होतो असं नाहीये, तर लक्षचा अर्थ लक्ष ठेवणे असाही होऊ शकतो ना। तर आपले जे टोटल 84 जन्म होतात, तर त्या 84 जन्मांवरती आपल्याला लक्ष ठेवायचंय। आणि त्या जन्मांवर जर आपण लक्ष ठेवलं तर आपण येणारे आपले अनेक जन्म श्रेष्ठ घडवू शकतो। जसं समजलं जातं की अनेक योनीतून फिरून मनुष्यात्मा शेवटी मनुष्याचा जन्म घेते, परंतु ईश्वर आपल्याला हे सांगत आहे की मनुष्य आत्मा ही मृत्यूनंतर मनुष्याचा जन्म प्राप्त करते, ती इतर कोणत्याही योनीमध्ये जात नाही। जसं आपण म्हणतो की मृत्यू झाल्यानंतर आपण या दुनियेमधलं कोणतीही वस्तू, पदार्थ काहीही बरोबर घेऊन जात नाही, सर्व काही इथेच सोडून जातो, परंतु आपल्याबरोबर जातात ते आपले संस्कार जातात। तर संस्कार घेऊनच आत्मा जन्माला येत असते। मग आत्ता या जन्मामध्ये आपले मानवाचे संस्कार आहेत, तर याचा अर्थ नक्कीच की पुढचा जन्म सुद्धा आपला मनुष्य जन्मच असणार आहे। आणि एका दृष्टीतनं पाहिलं तर आपल्या सर्वांसाठी ही गुड न्यूज आहे, ही एक चांगली खुश खबर आहे की आपण मनुष्य आहोत आणि अनेक जन्म आपण मनुष्यच असणार आहोत। कारण म्हटलं जातं की जसं बीज तसं फळ मिळतं। जर आपण केळीचं बीज पेरलं, केळीचं वृक्ष लावलं तर त्याला केळीच लागणार आहेत, आंब्याचं बीज पेरलं तर त्या झाडाला आंबेच लागतात। तर त्याप्रमाणे मनुष्य आत्मा ही मृत्यूनंतर पुन्हा मनुष्यच बनते। काही लोक असं म्हणतात की कर्मभोग भोगण्यासाठी म्हणून गाढवाचा जन्म घ्यावा लागतो, कर्मभोग भोगण्यासाठी म्हणून कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो वगैरे वगैरे। परंतु जरुरी नाहीये की कर्मभोग भोगण्यासाठी गाढवच बनलं पाहिजे। कारण आज आपण बघतो की कित्येक लोक असे आहेत की जे गाढवापेक्षा सुद्धा जास्त ओझी उचलतात, कुली, हमाल वगैरे आपण बघतो, आणि 2 वेळा त्यांना व्यवस्थित खायला सुद्धा मिळत नाही। अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा सुद्धा त्यांच्या व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाहीत। याचा अर्थच हा स्पष्ट होतो की कर्मभोग हे मानवाच्या जीवनामध्ये सुद्धा आपण भोगू शकतो, त्याच्यासाठी सेपरेट गाढव बनण्याची आवश्यकता नाहीये। आणि आपण बघतो की आजपर्यंत ज्यांना ज्यांना पुनर्जन्म आठवलेले आहेत त्यांनी मनुष्यांचेच रेफरन्सेस दिलेले आहेत, मनुष्यांचाच संदर्भ दिलेले आहेत की आम्ही अमुक ठिकाणी राहत होतो, अमुक माझे आई वडील होते, अमुक शाळेमध्ये मी शिकत होतो वगैरे। आजपर्यंत असं कोणीही सांगितलं नाही ज्यांना पुनर्जन्म आठवलेला आहे त्यांनी की रस्त्यावरून जी गाय चाललेली आहे ती माझी पूर्वजन्मामध्ये आई होती, किंवा तो घोडा जो थांबलेला आहे तो माझा वडील होता, असे कोणीच रेफरन्सेस दिलेले नाहीयेत. याच्यावरूनही आपल्याला हे स्पष्ट होतं की मनुष्य हा मृत्यूनंतर मनुष्यच बनतो. जसं एखादं छोटं बाळ आहे आणि ते जर जेवत नसेल तर आई काय करते, त्याला भीती घालते की तू जर हे आता नाही खाल्लंस तर आता राक्षस येणार आहे, त्या राक्षसाकडे मी तुला देऊन टाकणार. मग ते बाळ घाबरतं की नाही मला राक्षसाकडे जायचं नाही, त्याच्यासाठी मी खाल्लं पाहिजे, आणि त्या भीतीपोटी ते जेवतं खातं. म्हणजे त्यानं ते भोजन खावं अन्न खावं त्याच्या चांगल्यासाठी त्याला भीती घातलेली असते. तसं जेव्हा द्वापर युगापासून मनुष्याचं कर्म बिघडत गेलं तर तो पूर्णच वाईट वळणाला लागू नये, वाईट गोष्टींच्या प्रभावामध्ये जाऊ नये, त्याची कर्म खूपच खालच्या लेवलची होऊ नयेत. म्हणून ऋषीमुनींनी धर्मसंस्थापकांनी ही भीती घातली की तुम्ही जर हे पाप कर्म कराल तर तुम्ही गाढवाच्या जन्माला जाल. मग त्यावेळेचा मनुष्य विचार करत होता की नाही मला हे पाप कर्म करायचं नाहीये कारण मला पुढचा जन्म गाढवाचा नको आहे. आणि त्यामुळे मनुष्य जो आहे तो पाप कर्म करण्यापासून परावृत्त होत होता. परंतु सत्यता ही आहे की फक्त ही एक भीती घातलेली आहे चांगलं कर्म करण्यासाठी, बाकी मनुष्य हा मृत्यूनंतर मनुष्याचा जन्म घेतो. म्हणून बघा बरेचशेच आपले जे हिसाब किताब आहेत ते मनुष्यांशी आहेत. जसं एखादं बाळ जन्मतःच अंधळ्या जन्माला येतं किंवा लंगडा लुळा असेल जन्मतः, तर आपण काय म्हणतो की पूर्वजन्मी याने नक्कीच काहीतरी वाईट कर्म केलं असेल म्हणून याला हा जन्म असा प्राप्त झालेला आहे. म्हणजे कर्मांच्या आधारे आपल्याला जन्म प्राप्त होत असतो. जसं समजा एखाद्याकडून आपण काही पैसे उसने घेतलेले आहेत आणि ते रिटर्न करायचे आहेत, परंतु ते रिटर्न करण्यापूर्वीच जर समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढच्या जन्मामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रूपामधून येऊन त्या व्यक्तीला ते पैसे त्याला रिटर्न करावेच लागतात, पुन्हा परत द्यावेच लागतात. हा जसा हिशोब आहे तसाच सुख आणि दुःखाचा आहे. ज्या ज्या लोकांना आपण सुख देतो ती ती लोक आपल्याला पुन्हा रिटर्नमध्ये सुख देतात, पुन्हा परत आपल्याला सुखच ते परत करतात. आणि ज्या ज्या लोकांना आपण दुःख देतो ती लोक आपल्याला दुःख देऊन जातात. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात की मग मी एवढं चांगलं करते सर्वांसाठी, मग माझ्या बाबतीत असं का होतंय, मी तर या व्यक्तीच्या बाबतीत किती मदत करते, किती यांच्याविषयी मला स्नेह आहे, सहयोग देते, पण ही व्यक्ती माझ्याशी असा का व्यवहार करते, आमच्या शेजारी राहणारे जे आहेत ते कसेही वागतात, किती भ्रष्टाचार करतात तरी पण ते आनंदात आहेत, मजेत आहेत, आणि आम्ही सत्यतेने वागून सुद्धा आम्ही दुःखी आहोत. बऱ्याच वेळेला अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. तर याच्या पाठीमागे हे एकच उत्तर आहे की ही कर्मांची गहन गती आहे आणि या कर्मांच्या आधारेच आपल्याला जन्म प्राप्त होत असतात. कर्माच्या गुह्य गतीचे तीन सिद्धांत सांगितले जातात की जो करेल त्यालाच मिळेल, जसं करेल तसंच त्याचं फळ त्याला मिळेल, आणि जितकं तो करणार तितकंच त्याला मिळणार. बरेच लोक असं म्हणतात की आमच्या आईवडिलांनी बघा असं सगळं वाईट करून ठेवलेलं आहे आणि त्याची फळं आता आम्ही मुलं भोगत आहोत. परंतु वास्तविकता जर पाहिली तर कर्म सिद्धांत हा हे सांगतो की ज्यानं वाईट केलेलं आहे जो करणार त्यालाच मिळणार. जर मी एखाद्याचं वाईट केलं असेल तर त्याचं फळ मलाच मिळणार. मी वाईट करत चाललेली आहे आणि त्याची फळं दुसरी कोणीतरी भोगतोय, मी खूप चांगलं करत चाललेली आहे आणि त्याची फळं दुसरं कोणीतरी घेत आहे असं कधीही होत नाही। म्हणून गीतेमध्ये पण हाच उपदेश केलेला आहे की कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। हे अर्जुना, तू कर्म करत चल, फळाची अपेक्षा करू नको, फळ हे तुलाच मिळणार आहे, त्यामुळे जो करेल त्यालाच मिळणार। दुसरा सिद्धांत आहे की जसं करेल कर्म तसंच त्याला फळ मिळणार। जर मी चांगली कर्म केली तर मला त्याची फळ चांगलीच मिळणार, आणि जर मी वाईट कर्म केलं तर त्याचं फळ वाईटच मिळणार आहे। असं कधीही होत नाही की आपण खूप चांगली कर्म करत चाललोय आणि त्याची फळं आपल्याला मात्र वाईटच मिळत आहेत, किंवा एखादा खूप वाईट करत चाललेला आहे आणि त्याची फळं त्याला चांगली मिळत आहेत। याचा अर्थ हा स्पष्ट होतो की पूर्वजन्मामध्ये त्याने जी काही थोडीफार चांगली कर्म केलेली आहेत त्याची फळं आता त्याला मिळत आहेत, म्हणून तो आनंदी आहे। पण या जन्मामध्ये आता जे काही तो वाईट करत आहे त्याची वाईट फळं पुढे जाऊन त्याला भोगावीच लागणार आहेत, त्याच्यातून कुणीही आजपर्यंत सुटलेला नाही। आणि तिसरा सिद्धांत आहे, जितकं आपण करणार तितकंच आपल्याला मिळणार। जर आपण एक एकर एरियामध्ये धान्य पेरलेलं असेल, एक एकर शेती केलेली असेल, तर एक एकरमध्येच धान्य मिळणार आहे। एक एकर केल्याने आपल्याला 10 एकर शेती झाली असं कधीही होणार नाही। जर मी एखाद्याला 50% मदत केली तर मला त्याचं जे रिटर्न आहे ते 50% मिळणार, 49 ही नाही आणि 51 ही नाही। आणि कर्म फिलॉसॉफी अशी आहे, कर्म सिद्धांत हा असा आहे की याच्यामध्ये काही कर्मांची फळं लगेच मिळतात आणि काही कर्मांची फळं उशिरा मिळतात, आणि त्यामुळेच आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात की मग मी इतकं सर्वांचं चांगलं करते, मग माझ्या बाबतीत चांगलं का होत नाही, किंवा मग मी एवढं चांगलं करून पण माझ्या बाबतीत असं का घडलं। पूर्वजन्माची जी उशिरा मिळणारी फळं आहेत ती जर आता मला मिळत असतील तर त्याचं फळ मला दुःखच मिळणार ना। पण आता मी जे काही चांगलं करत आहे पुढे जाऊन मला त्याची फळं चांगलीच मिळणार आहेत। म्हणून कर्म फिलॉसॉफीचा कर्माचा हा सिद्धांत आहे की कोणतंही कर्म कधीही लपून राहत नाही, मग ते चांगलं केलेलं असू दे अथवा वाईट असू दे, ते एक ना एक दिवस प्रत्यक्ष होतच असतं। मग अशा या कर्म सिद्धांताच्या आधारे आपले जन्म होत असतात, आणि म्हणून आपण बघतो की समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरचे लोक दिसतात। काही लोकांच्या जीवनामध्ये खूप सुखी आहेत ते, थोडंफार दुःख आहे। काहींच्या जीवनामध्ये 50% सुख आहे, 50% दुःख आहे। काहींच्या जीवनामध्ये दुःख खूप आहे, सुख थोडंफार आहे। मग अशा लेव्हल्स का दिसतात? तर याचं कारणच आहे की कर्म सिद्धांत, आणि या कर्म सिद्धांताच्या आधारे आपले जन्म होतात, आणि ते जन्म आपले फक्त 84 होत असतात। आणि ईश्वर आपल्याला हे सांगतो की या 84 जन्मांवर तुम्ही लक्ष ठेवा, की हे 84 जन्म तुम्ही तसे घेतलेले आहेत। जसं आपण बघितलं की याची जी सुरुवात आहे या सृष्टी चक्राची, त्याच्यामध्ये प्रथम युग जे येतं ते आहे सतयुग। तर या सतयुगामध्ये लक्ष्मी आणि नारायणाचं राज्य असत, आणि सतयुगाची सुरुवात जर पाहिली तर ती श्रीकृष्ण आणि राधा यांच्यापासून होते। सतयुगाचा पहिला राजकुमार श्रीकृष्ण आणि प्रथम राजकुमारी श्री राधा असते। ते ज्यावेळी मोठे होतात, त्यांचं मॅरेज झाल्यानंतर, त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांची नावं लक्ष्मी नारायण अशी ठेवली जातात। आणि म्हणून ही जी 84 जन्मांची कहाणी आहे यालाच सत्यनारायणाची कथा असंही म्हटलेलं आहे। जे आपण सत्यनारायणाची पूजा घालतो आणि त्याच्यामध्ये जे पुस्तक वाचतो, तर त्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यात फक्त राजाची गोष्ट दिलेली आहे की राजानं ज्यावेळी ती पूजा पाठ केली त्यावेळी राजाला धनसंपत्ती भरपूर प्राप्त झालं, वैभव मिळालं, आणि ज्यावेळी तो करायचं विसरला तेव्हा त्याचं सगळं वैभव नष्ट झालं, दारिद्र्य आलं आणि पुन्हा त्यानं ज्यावेळी ती पूजा घालायला सुरुवात केली त्यावेळी त्याचं पुन्हा चांगलं झालं. म्हणजे कथेचा फक्त रिझल्ट दिलेला की कथा केल्यानंतर असं झालं आणि नाही केल्यामुळे असं झालं. वास्तविक त्याच्यामध्ये राजाचीच गोष्ट दिलेली आहे, परंतु खरी खरी सत्यनारायणाची जी कथा आहे की नारायण कोण, नारायणाचं लहानपण म्हणजे काय, नारायणाचा नर कसा बनतो, नराचा नारायण कसा बनतो, तर तीही कथा आज आपण ऐकणार आहोत की जी खरी खरी सत्यनारायणाची कथा आहे. आणि म्हणून बघा, नारायणाचं लहानपण कुठल्याही शास्त्र पोथी पुराणामध्ये वर्णन केलेलं नाहीये. आणि ज्या गावामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर नसेल आणि त्याचा जर जन्मकाळ साजरा करायचा असेल तर तो नारायणाच्या मंदिरामध्ये केला जातो. याचा अर्थच हा स्पष्ट होतो की नारायणाचं लहानपण म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि लक्ष्मीचं लहानपण जे आहे ते श्री राधा आहे. आणि लग्नानंतर तेच लक्ष्मी आणि नारायण म्हणून ओळखले जातात आणि तिथून सतयुगाला सुरुवात होते. सतयुगामध्ये आपले टोटल 8 जन्म होतात. त्या ठिकाणी आयुष्य जे आहे ते 150 वर्ष असतं. सुख शांती धन संपत्ती स्वास्थ्य सगळं काही त्या ठिकाणी भरपूर आहे. त्या ठिकाणी सूर्यवंशी घराणं आहे म्हणून सूर्य नारायण असा उल्लेख केला जातो. कारण नारायण जो आहे तो सूर्यवंशी घराण्यातला आहे किंवा सत्य नारायण म्हटलं जातं कारण नारायण जो आहे तो सत्ययुगातला आहे. आणि देवी देवतांच्या क्वालिटीज अशा सांगितल्या जातात की देवी देवता जे होते ते 16 कला संपूर्ण होते. 16 कला संपूर्ण अर्थात 100% ते शक्तिशाली होते. पूर्वीचे लोक म्हणायचे ना की ही गोष्ट 16 आणि सत्य, 16 आणि अर्थात 100%. त्याचबरोबर देवी देवता ज्या होत्या त्या मर्यादा पुरुषोत्तम होत्या. कोणतंही कर्म त्यांचं मर्यादेच्या बाहेर जाऊन नव्हतं. हसणं बोलणं चालणं फिरणं खाणं पिणं उठणं बसणं ह्या सर्व गोष्टी मर्यादायुक्त होत्या. कोणत्याही विकाराच्या आधीन जाऊन कर्म केलं जात नव्हतं. आणि देवता ज्या होत्या त्या संपूर्ण निर्विकारी होत्या, डबल ताजधारी होत्या. एक तर राजाईचा ताज आणि दुसरा म्हणजे पवित्रतेचा ताज जो त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे सफेद प्रकाश दाखवला जातो तो पवित्रतेचा ताज देवतांना होता. अर्थातच ज्या ठिकाणी पवित्रता आहे त्या ठिकाणी सुख शांती सहजच येत असते. तर असं हे 1250 वर्ष सतयुग चाललं की ज्याच्यामध्ये आपण 8 जन्म घेतले. त्यानंतर त्या ठिकाणी देवता घराणं होतं आणि त्या देवता घराण्यानंतर दुसरं आलं ते म्हणजे त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये रामसीतेचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी चंद्रवंशी घराणं होतं, क्षत्रिय घराणं होतं. म्हणून रामचंद्र असा उल्लेख केला जातो कारण चंद्रवंशी घराण्यातला राम. आणि त्या ठिकाणी सुद्धा जे देवी देवता होते ते मर्यादा पुरुषोत्तम, डबल अहिंसक, डबल ताजधारी, संपूर्ण निर्विकारी असेच होते. त्या ठिकाणीही दुःख अशांती दारिद्र्य याचं नाम निशान सुद्धा नव्हतं. परंतु सतयुगामध्ये जन्म घेता घेता थोड्याशा कला कमी झाल्या आणि 16 कलाऐवजी त्रेतायुगामध्ये 14 कला राहिल्या. म्हणजेच आत्म्यामधली शक्ती जी आहे ती थोडीशी कमी झाली. आत्म्यातली शक्ती कमी झाल्यामुळं आयुष्यमान कमी झालं आणि जन्मांची संख्या वाढली. आयुष्य झालं साधारणत 130 वर्ष आणि जन्म त्या ठिकाणी आपण 12 घेतो. आणि अशा प्रकारे त्रेतायुगामध्ये 12 जन्म घेत घेत 1250 वर्षानंतर पुन्हा आपण आलो द्वापरयुगामध्ये. द्वापरयुगामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणीच भक्ती मार्गाला सुरुवात झाली. द्वापरयुगापासूनच कर्मांचे हिशोब बनायला सुरुवात झाली आणि मनुष्य ज्यावेळी एकमेकांना दुःख द्यायला लागला त्यावेळी तो ईश्वराला शोधायला लागला आणि मग तिथून मग अनेक मंदिरं वगैरे बांधली गेली, शास्त्र वेद पोथी पुराण लिहिले गेले, अनेक धर्म स्थापन झाले। आणि अशा या वातावरणामध्ये 1250 वर्षांमध्ये आपण 21 जन्म घेतले। आता त्रेतामध्ये जन्म घेता घेता पुन्हा आत्म्यातली शक्ती कमी झाली आणि ती 50% राहिली, म्हणजे 8 कला राहिल्या आत्म्यामध्ये। आणि आत्म्यातली शक्ती कमी झाल्यामुळं आयुष्य कमी झालं, अनेक विकारांची प्रवेशता झाल्यामुळं शरीरामध्ये सुद्धा रोगराई निर्माण होत गेली, त्याच्यामुळेही आयुष्य कमी होत गेलं आणि जन्मांची संख्या वाढली। अर्थात 21 जन्म आपले द्वापर युगामध्ये झाले। आणि त्या ठिकाणी वैश्य घराणं होतं। वैश्य म्हणजे बिझनेस, वैश्य म्हणजे व्यापार, देवाणघेवाण, म्हणजेच कर्म फिलॉसॉफी, कर्म सिद्धांत तिथून चालू झाला, सुख दुःखाचं देवाणघेवाण तिथे चालू झाले। आणि त्यानंतर कलियुग। कलियुगामध्ये आता आपण बघतो की आत्म्यांमध्ये बिलकुल शक्ती राहिलेली नाही, म्हणजे एकही कला आत्म्यामध्ये सध्या नाहीये आणि पूर्णपणे आत्मा जी आहे ती शक्तिहीन बनलेली आहे, कलाहीन बनलेली आहे। आणि या ठिकाणी जे आयुष्य आहे द्वापर युगामध्ये 100 वर्ष, तर कलियुगामध्ये आयुष्याचं गॅरंटीच नाहीये। एखादं लहान बाळ जन्मताच त्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा गर्भामध्ये सुद्धा त्याचा मृत्यू होऊ शकतो, अचानक मृत्यू या ठिकाणी होतो। आणि म्हणून बघा, आपण बघतो की आजकालची छोटी छोटी मुलं किंवा तरुण जे आहेत ते सुद्धा म्हणतात की आम्हाला टेन्शन येतं, थोडंसं काम केलं की आम्ही थकलो असं म्हणतात। याचा अर्थ असा आहे की आत्म्यामध्ये शक्ती राहिलेली नाहीये। आणि आज आपण बघतो की पूर्वी जी भक्तीमध्ये जी शक्ती होती ती सुद्धा आता नाहीये दिसत। पूर्वीच्या काळची जी भक्ती होती ती एक स्टँडर्ड लेवलची भक्ती होती, उच्च स्तरावरची भक्ती केली जात होती की ज्याच्यामध्ये भावना होत्या, श्रद्धा होती, पण आज आपण बघतो की ती राहिलेली नाहीये। मला एक छोटंसं उदाहरण आठवलं की एका परिवारामध्ये जे घरचं जे पूजा पाठ असतं त्याची जबाबदारी त्या घरातल्या मोठ्या भावाकडे होती। दररोज स्नान वगैरे झाल्यानंतर तो देवपूजा करायचा आणि मग नंतर नित्य कर्म त्याचं चालू व्हायचं। त्यांच्या घरामध्ये एक मांजर पाळलेलं होतं, हा पूजेला बसल्यानंतर तो मध्ये मध्ये डिस्टर्बन्स करायचं, मध्ये मध्ये अडथळा निर्माण करत होतं पूजेमध्ये। त्यामुळं तो काय करायचा की ते मांजर पहिल्यांदा बांधायचा आणि मगच पूजेला बसायचा। काही वर्षानंतर ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याच्या छोट्या भावाकडे पूजेची जबाबदारी आली। तर अशी परंपरेनं जे चालत आलेलं आहे ते आम्ही करत आहोत, पण ते कशासाठी करायचं, त्याच्या पाठीमागे अर्थ काय आहे, किंवा हे केल्यानंतर आपल्याला काय प्राप्ती होणार आहे, किंवा त्याची ऍक्च्युली विधी काय आहे, सही विधी काय आहे त्याची, ही जाणून न घेता आजकाल केलं जातं, अंधश्रद्धेनं सगळं केलं जात आहे आणि त्यामुळे त्याची फळं सुद्धा तशीच मिळत आहेत लोकांना। आज आपण बघतो की मंदिरामध्ये सुद्धा खूप गर्दी वाढत चाललेली आहे, परंतु 90% लोक तिथे मागण्यासाठीच गेलेले असतात की हे ईश्वरा तू माझ्यासाठी हे कर मग मी पेढे वाटेन, तू माझ्यासाठी अमुक कर मग मी नारळ फोडेन। तर अशा प्रकारचं आज हे कलियुगामध्ये वातावरण बनलेलं आहे आणि पूर्णपणे विकार जे आहेत त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे आत्म्यातली शक्ती तीव्र वेगानं कमी होत आहे आणि म्हणून आयुष्यमान कमी आहे आणि जन्म जास्ती आहेत, म्हणजेच कलियुगामध्ये आपण 42 जन्म घेतो। आणि त्यानंतर आपण बघितलं की छोटंसं युग जे आहे कलियुग आणि सतयुगाच्या मधलं, ते म्हणजे संगम युग। आणि या संगम युगावरती ज्यावेळी स्वतः ईश्वर या धरतीवर येतो आणि तो ब्रह्मापणाच्या आधारे आपल्याला ज्ञान देतो, तर ज्ञान ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन यायला लागतं की ज्याच्या आधारे आपला एक दिव्य जन्म होतो की जो गीतेमध्ये वर्णन केलेला आहे मर जीवा जन्म, म्हणजे आपला मृत्यूही झालेला नाहीये परंतु एक दिव्य जन्म होतो की ज्यावेळी ईश्वर आपला मातपिता बनतो आणि हा जन्म म्हणजेच तो आहे 84वा जन्म, की ज्याला ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण जन्म असं म्हटलेलं आहे। कलियुगामध्ये शूद्र वर्ण असतो आणि शूद्र वर्णातून ईश्वर आपल्याला ब्राह्मण वर्णामध्ये घेऊन येतो. आणि ईश्वर आपल्याला पुन्हा ही स्मृती देतो की एकेकाळी तुम्हीच हे देवी देवता होता आणि पुन्हा जन्म घेत घेत तुमच्यामधली शक्ती कमी होत गेली आणि तुम्हीच आता साधारण मानव बनलेले आहात. तुम्ही जर माझ्याशी योग लावलात, माझ्याकडून शक्ती प्राप्त केलीत, तर पुन्हा तुम्ही देवत्व प्राप्त करू शकता. येणाऱ्या सतयुगामध्ये तुम्ही जन्म प्राप्त करू शकता. तर अशा प्रकारे आपले पूर्ण हे 84 जन्म होतात. सतयुगामधले 8, त्रेतामधले 12, 20 जन्म झाले. द्वापरयुगामधले 21, टोटल झाले 41. त्यानंतर कलियुगामधले 42, म्हणजे 83 झाले. आणि संगम युगावरचा 1 जन्म 84. अशी ही आहे आपली 84 जन्मांची कहाणी. आणि म्हणून बघा, भक्ती मार्गामध्ये श्रीकृष्ण गोरा आणि सावळा असं म्हटलेलं आहे, श्याम सुंदर असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर तोच श्रीकृष्ण सतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये सुंदर होता आणि नंतर द्वापर युगापासून तो सावळा बनला. असं म्हटलं जातं की सापाने त्याला डसलं आणि त्यामुळे तो सावळा बनला. तर साप म्हणजे विकाररूपी सापांची त्याच्यामध्ये प्रवेशता झाली आणि तो सावळा बनला. ओम शांती. या 5 तत्वांनी बनलेल्या शरीरामध्ये भ्रुकुटीच्या मध्यावर चमकणारी मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. मी आत्मा अति सूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आहे. ही सृष्टी एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर मी आत्मा परमधाम मधून इथे येऊन हे शरीर रूपी वस्त्र धारण करून पार्ट वटवत आहे. या रंगमंचावर हे जे नाटक चालू आहे हे 5000 वर्षांचं नाटक आहे. या नाटकामध्ये वेगवेगळ्या युगांमध्ये मी अनेक जन्म घेतली. सतयुगामध्ये ज्यावेळी मी आले तेव्हा मी देवी देवता म्हणून जन्म घेतला. लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये, त्यानंतर त्रेतायुगामध्ये राम सीतेच्या राज्यामध्येही मी जन्म प्राप्त केले. अर्धाकल्प राज्य केल्यानंतर द्वापरयुगामध्ये मी आले आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये माझं गायन पूजन चालू झालं. नंतर कलियुगामध्ये मी आत्मा 5 विकारांच्या अधीन गेल्यामुळं दुःखी आणि अशांत बनले. आता संगम युगावर स्वतः ईश्वर मला भेटले की ज्यामुळं मला ही पुन्हा स्मृती मिळाली की एकेकाळी मीच ती देवता होते. मला तसं बनायचंय आणि स्वतः ईश्वर माझ्यामध्ये ती शक्ती भरत आहे. फील करा की ईश्वरामधून शक्ती येत आहे, माझ्यामध्ये समावत आहे आणि माझ्यामधले सर्व विकार अवगुण दूर होत आहेत, भस्म होत आहेत आणि मी पवित्र शुद्ध सतोप्रधान बनत आहे. ओम शांती.